आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। एखादी कंपनी भाजपला 236 कोटी रुपयांची देणगी का देईल? ज्या कंपनीने भाजपला 236 कोटी रुपयांची देणगी दिली त्या कंपनीचे कर्मचारी याकडे लाच म्हणून पाहतील की आता लाच न देता राष्ट्रीय योगदान म्हणून पाहतात? एअरटेलची मूळ कंपनी असलेल्या भारती एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांना या होळीत किती आनंद झाला असेल। त्यांच्या पगारात घोंघावणाऱ्या वेगाने वाढ होत असताना भाजपला 236 कोटी रुपयांची देणगी सशाच्या गतीने दिली जाते। एअरटेलमध्ये 70,000 अधिक कर्मचारी आहेत। त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये या 236 कोटी रुपये लाच म्हणायचे की राष्ट्रीय योगदान? त्या गटातील मोदी समर्थकांना त्यात काही गैर दिसत असेल का? बंधपत्राच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नसल्या तरी स्पेक्ट्रम वाटपाभोवती 2 महिन्यांत भाजपला 150 कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या कंपनीच्या 70,000 जागरूक कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी चर्चा होत असावी। त्यांच्या पगारात 7-8% वाढ झाली पाहिजे। प्रत्येक वेळी त्यांना हे सांगायलाच हवे की मार्केट तंग आहे, कंपनीकडे पैसा नाही आणि जे काही मिळेल ते देवाची कृपा समजावे। आणि इथे त्यांची कंपनी 150 कोटी रुपयांची देणगी देते, त्यामुळे ही देणगी आहे की लाच यावर त्यांच्यात वाद होत असतील। एअरटेलच्या 70,000 अधिक कर्मचाऱ्यांनी आमच्या कमेंट बॉक्समध्ये यावे आणि आपला आनंद व्यक्त करावा आणि #39 आहे तो वही आणि #39 हे गाणे गायावे। या बातमीनंतर तुम्हाला किती अभिमान वाटतोय ते पाहूया। निदान माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तरी शेअर करा। आधी या कंपन्यांचा घराणेशाही समजून घ्या। एका कंपनीतून अनेक कंपन्या येत राहतात। भारती एअरटेलने 150 कोटींची देणगी दिली आहे। त्यासोबतच भारती एअरटेलची उपकंपनी असलेल्या भारती टेलिमीडियानेही भाजपला 37 कोटींची देणगी दिली आहे। भारती एअरटेलने भाजपला एकूण 197 कोटींची देणगी दिली आहे। देणगी देणारी दुसरी कंपनी भारती इन्फ्राटेल आहे। अशा प्रकारे भारती समूहाच्या 3 कंपन्यांनी भाजपला 236 कोटींहून अधिक रक्कम दिली आहे। यातील 150 कोटींची देणगी सॅटेलाइट स्पेक्ट्रमच्या वाटपाशी संबंधित आहे। युटलसॅट 1 वेब नावाच्या जागतिक कंपनीमध्ये भारती एंटरप्रायझेसचा सर्वात मोठा हिस्सा आहे। भारतातील तिच्या उपकंपनीचे नाव 1 वेब इंडिया आहे। युटलसॅट ही उपग्रह कंपनी आहे। या कंपनीला सॅटेलाइट स्पेक्ट्रम देण्यासाठी लिलावाचा नियम बदलला होता का? आणि नियम बदलण्याच्या बदल्यात कंपनीने 150 कोटी भाजपला दिले का? इलेक्टोरल बॉन्ड्सच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की असे काहीतरी होऊ शकते, कारण भाजपला 2 हप्त्यांमध्ये 150 कोटी रुपये देण्यात आले आहेत। त्यातील अर्धा नियम बदलण्यापूर्वी आणि अर्धा नियम बदलल्यानंतर। कोणता नियम बदलला? तुम्हाला आठवत असेल की UPA सरकारच्या काळात दूरसंचार क्षेत्राच्या स्पेक्ट्रमचा लिलाव झाला नव्हता। लिलाव झाला असता तर सरकारला अधिक महसूल मिळाला असता असा मोठा घोटाळा जाहीर करण्यात आला। सुप्रीम कोर्टाने 2012 लिलावाशिवाय दिलेले 122 परवाने रद्द केले होते। त्यानंतर लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले होते। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तशाच गोष्टी सांगायचे। तुम्ही त्यावेळचे त्याचे ट्वीट आणि भाषणे शोधू शकता। या प्रकरणामुळे मोदींची लाट निर्माण झाली आणि ते 2014 पंतप्रधान झाले। मग मोदींच्या राजवटीत काय झाले? सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा प्रश्न आला तेव्हा लिलावाचा मार्ग अवलंबला होता का? नाही। हा नियम का बदलला? ही बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यावरच जनता विचारेल। ही बातमी 3 संकेतस्थळांवर आहे, जी देशातील अनेक मोठी वृत्तपत्रे विशेषतः हिंदीतील रद्दी वृत्तपत्रे छापण्याचे धाडस करू शकत नाहीत। ही हिंदीची रद्दी वृत्तपत्रे तुमच्या घरी येतात हे वाईट आहे। न्यूजमिनट आणि स्क्रोलने लिहिले आहे की जुलै 2023 केंद्र सरकारने नियम बदलले आणि लिलावाद्वारे स्पेक्ट्रम देण्याची आवश्यकता रद्द केली। हे करण्यापूर्वी आणि हे केल्यानंतर भारती समूहाने 2 हप्त्यांमध्ये बॉन्डद्वारे 150 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला दिले। नोव्हेंबर 2023 आधी 100 कोटी आणि नंतर 50 कोटींची देणगी 2 हप्त्यांमध्ये देण्यात आली, जी भाजपने रोखून धरली। केंद्र सरकारने सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची आवश्यकता रद्द करताच आणि एक नवीन कायदा आणला गेला ज्यामुळे भारती समूहाने रोखे खरेदी केले. एका महिन्याच्या आत मोदी सरकारने वन वेबला स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी आवश्यक मान्यता देखील दिली. उपग्रहाद्वारे मोबाईल आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचा या विकासाचा उद्देश आहे. या हालचालीमुळे घोटाळा होतो का आणि लिलावाची अटका रद्द करण्यात आली याविषयी प्रश्न निर्माण होतात विशिष्ट कंपनीच्या बाजूने अनुकूलता सूचित करते. सरकारने अद्याप सॅटेलाइट स्पेक्ट्रमचे वाटप केले नसले तरी भारती समूहाने लिलावापूर्वी आणि नंतर भाजपसाठी 150 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केल्याने या निर्णयांच्या निकडीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जुलैमध्ये उपग्रह परवान्यांचा लिलाव होणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता आणि डिसेंबर 2023 पर्यंत मोदी सरकारने हा बदल कायदा केला होता. हा कायदा मंजूर झाला तेव्हा एकूण 143 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आणि आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करण्यात आले. या निर्णयासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन मंजुरीही मागितली. नवीन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर वनवेब इंडिया स्पेक्ट्रम प्रवेशासाठी आवश्यक परवाना आणि जागा अधिकृतता दोन्ही मिळवून एकमेव दावेदार म्हणून उदयास आले. या विकासामुळे अनेक स्पर्धकांना बाजूला केले ज्यात रिलायन्स जिओ आणि एलोन मस्कच्या स्टारलिंक सारख्या देशांतर्गत दूरसंचार दिग्गजांचा समावेश आहे जे भारतात उपग्रह स्पेक्ट्रमसाठी इच्छुक होते. रिलायन्स आणि वोडाफोनने स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याच्या धोरणाची वकिली केली होती. रिलायन्सने न्यायमूर्ती के एस राधाकृष्णन यांचे कायदेशीर मत देखील सादर केले होते ज्यांनी सांगितले की उपग्रह आधारित संप्रेषणासाठी स्पेक्ट्रम वाटप करण्यासाठी लिलाव ही एकमेव स्वीकार्य पद्धत आहे. असे असतानाही मोदी सरकारने निवृत्त न्यायमूर्तींचे मत किंवा स्पेक्ट्रम लिलावासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष न देता पुढे केले. स्क्रोलच्या अहवालात ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे कुश अमीन उद्धृत केले आहे असे सुचवले आहे की भारतीची निवडणूक रोखे खरेदी आणि भाजप यांच्यातील संबंध युके लाचखोरी कायद्यांतर्गत गुन्हेगार म्हणून पाहिले जाऊ शकतात. 21 नोव्हेंबर 2023 रोजी युटलसॅट वन वेबने केंद्र सरकारकडून यशस्वीरित्या उपग्रह ब्रॉडबँड परवाना मिळवला ही एक अपेक्षा होती आणि विरोधकांनी टीका केली होती. निवडणूक प्रचारासाठी 2G घोटाळ्याबाबत भाजपचा प्रचारात्मक व्हिडिओ आणि या व्हिडिओतील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार या वादावर प्रकाश टाकला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी व्हिडिओच्या भ्रामक स्वरूपावर आणि लष्कराच्या प्रतिमेचा गैरवापर यावर टीका केली आणि अशा सामग्रीच्या मंजुरीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. राजकीय मोहिमांमध्ये चालू असलेले वाद आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचे आरोप ही परिस्थिती अधोरेखित करते. त्यात 9 बाबींवर आक्षेप घेण्यात आला. काहींवर कारवाई झाली असून काहींवर कारवाईची आशा आहे. लेव्हल प्लेईंग फील्डमुळे खोटे पसरवले जात आहे. आयोग त्याची दखल घेईल आणि त्यानुसार कार्यवाही करेल. इलेक्टोरल बॉन्ड्स, ज्यांना काही लोक निवडणूक देणगी व्यवसाय म्हणून संबोधतात आणि काहींनी फक्त देणगी व्यवसाय म्हणून संदर्भित केले आहेत, ते विवादास्पद राहिले आहेत. जर आज ही बातमी आली तर मोदींच्या समर्थकांनाही कळेल की जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने ईडी छापे टाकले तेव्हा एका कंपनीने भाजपला 100 कोटींची देणगी दिली. ही देणगी धोरण बदलाआधी किंवा नंतर दिली होती असा सवाल मोदी समर्थक करतील. त्यांना या बंधांमागील महत्त्वपूर्ण हेरफेरबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती नसते. ते फक्त सर्व पक्षांना पैसे मिळालेले दिसतात. तथापि मुद्दा पैसे मिळवणाऱ्या प्रत्येकाचा नाही. मोदी सरकारने असंवैधानिक आणि बेकायदेशीर कायदा तयार केला आहे. ईडीच्या छाप्यांनंतरच कंपन्या देणगी का देतात? स्क्रोलसाठी आयुष तिवारीचा अहवाल, जो कदाचित इतरत्र सापडणार नाही, असे उघड झाले आहे की कोटक फर्मने भाजपला 60 कोटींची देणगी दिली आहे. ही देणगी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या निर्णयाशी एकरूप झाली. दशकभर चाललेल्या चर्चेनंतर जानेवारी 2020 आरबीआयने उदय कोटक यांच्या बाजूने निर्णय घेतला आणि न्यायालयाबाहेर तोडगा काढला. आयुष तिवारी यांनी सांगितले की समझोत्याच्या काही महिन्यांपूर्वी कोटक समूहाने भाजपला 35 कोटी रुपयांची देणगी दिली होती, ज्यात 10 कोटी रुपये निर्णयाच्या काही दिवसांपूर्वी दिले होते. कोटक ग्रुपची आणखी एक कंपनी इन्फिना फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ने एप्रिल 2021 भाजपला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. तीन आठवड्यांनंतर रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की उदय कोटक कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम राहतील. उदय कोटक यांनी 2019 निवडणूक रोखे धोरणावर जाहीर टीका केली असतानाही त्यांच्या कंपनीने एका वर्षानंतर केवळ भाजपला 60 कोटी रुपयांची देणगी दिली. या कायद्याचे पालन न केल्याबद्दल छापे टाकण्याची धमकी देऊन व्यवसायाच्या बदल्यात देणग्या गोळा करण्याचे दुकान उघडल्याचे दिसून येते. स्क्रोलने कोटक महिंद्रा बँक आणि रिझर्व्ह बँक या दोघांकडे चौकशी पाठवली, परंतु अहवाल प्रकाशित होईपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मला तुम्हाला एका जुन्या बातमीची आठवण करून द्यायची आहे. ऑगस्ट 2022 द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, क्विंट आणि इतर अनेकांनी मायक्रो लॅबच्या डोलो -650 बद्दल तपशीलवार अहवाल प्रकाशित केले. जुलै 2022 आयकर विभागाने औषध उत्पादक कंपनीच्या 36 ठिकाणी छापे टाकले. कंपनीने अनैतिक पद्धतीने या औषधाचा प्रचार केला, डॉक्टरांना भेटवस्तू आणि लाच म्हणून 1000 कोटी वितरित केल्याचा आरोप केला. एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या निवेदनातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यमान सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि तत्कालीन न्यायमूर्ती AS बोपण्णा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. 1000 कोटींच्या लाचेचा आरोप अशक्य, अर्थहीन आणि निराधार असल्याचा दावा कंपनीच्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर एका चॅनेलच्या अँकरने डोलो 650 बराच वाद निर्माण केला, ज्याने कोरोना महामारीच्या काळात विक्रीत लक्षणीय वाढ दिसली, कारण बरेच डॉक्टर हे औषध लिहून देत होते. हे निवडणूक देणगी बॉण्डवरील चर्चेशी संबंधित आहे, कारण डोलो 650 निर्मात्या मायक्रो लॅबने सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला बॉण्डद्वारे 7 कोटींची देणगी दिली. SKM जी सिक्कीममध्ये सत्तेवर आहे, जिथे मायक्रो लॅबचे सर्वात मोठे उत्पादन युनिट आहे. तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की फार्मा युनिट्स असलेल्या भागात प्रदूषणामुळे स्थानिक निषेध अनेकदा उद्भवतात. अशावेळी कंपन्यांना राज्य सरकारच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. शिवाय औषधांच्या गुणवत्तेशी संबंधित बाबींमध्येही केवळ राज्य सरकारच फार्मा कंपन्यांवर कारवाई करू शकते. अशा 7 फार्मा कंपन्यांनी औषध चाचणीत अपयशी ठरलेल्या कंपन्यांनी देणग्या दिल्याचे न्यूज मिनिटने आधीच कळवले आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही नमूद केले आहे की काही औषधे महाराष्ट्राच्या औषध प्रशासनाच्या छाननीत अपयशी ठरली होती. या औषधांचे निर्माते गुजरातमधील होते आणि त्यांनी महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना भाजप आणि शिवसेनेला कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती. न्यूजमिनटने फार्मास्युटिकल क्षेत्राने दिलेल्या देणग्यांबद्दल वृत्त दिले असून एकूण 945.35 कोटी कंपन्यांनी देणगी दिल्याचे उघड केले आहे. यापैकी किमान 22 कंपन्यांनी त्यांच्या राज्यातील सत्ताधारी पक्षाला देणगी दिली. औषध आणि उपचारांचा खर्च जास्त असूनही औषध कंपन्यांनी राजकीय पक्षांना 945 कोटींची देणगी दिली आहे. भाजपला सर्वाधिक 394 कोटी, BRSला 328 कोटी आणि काँग्रेसला 115 कोटी मिळाले. या परिस्थितीने जनतेला निवडणुकीच्या देणग्या व्यवसायातील प्यादे बनवले आहे. छापेमारी आणि भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई खरी असल्याचा विश्वास ठेवून अनेकांची दिशाभूल करण्यात आली. केवळ छापे टाकण्यात आलेल्या कंपन्यांनी भाजपला देणगी दिली आहे. हे छापे म्हणजे या कंपन्यांच्या देणग्या काढण्याचे साधन होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उदाहरणार्थ अरबिंदो फार्माच्या संचालकाने, जो आता सरकारी साक्षीदार आहे, अरविंद केजरीवाल यांना गोवले, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, तर कंपनीने भाजपला 50 कोटींची देणगी दिली. 100 ते 200 कोटींपर्यंत एवढ्या मोठ्या रकमेची देणगी या कंपन्यांना कशी काय परवडेल याबद्दल उत्सुकता निर्माण होते. आजच्या बिझनेस स्टँडर्डमधील अहवालानुसार बॉम्बे स्टॉक एक्सचेंजशी संबंधित 30 कंपन्यांनी 5 वर्षांत 600 कोटींहून अधिक देणग्या दिल्या, तरीही यापैकी फक्त 8 कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक अहवालात राजकीय देणग्या किंवा रोखे खरेदीचा खुलासा केला. भारती टेलिकॉमने 5 वर्षांमध्ये 241 कोटी देणगी दिली आहे आणि ती त्यांच्या वार्षिक अहवालांमध्ये सातत्याने नोंदवली आहे. प्रियंका गांधी यांची पत्नी रॉबर्ट वड्रा यांचा समावेश असलेल्या जमिनीच्या व्यवहारासाठी छाननीत असलेल्या हरियाणाच्या DLF समूहाचे प्रकरण देखील लक्ष वेधून घेते. सुरुवातीला भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप असूनही भाजप सरकारने नंतर उच्च न्यायालयाला सांगितले की या करारात कोणतेही कायदेशीर उल्लंघन झाले नाही, ही भूमिका राज्य सरकारने अखेर मागे घेतली. तरीसुद्धा डीएलएफने ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान भाजपला 170 कोटी देणगी दिली आहे, ज्यामुळे ती रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये सर्वाधिक देणगीदार बनली आहे. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासणीत असे समोर आले आहे की चौकशीत असलेल्या 26 कंपन्यांच्या देणग्यांपैकी 38% देणग्या भाजपला गेल्या आहेत. छापे टाकल्यानंतर या कंपन्यांनी 4,479 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले, ज्यामुळे कायदेशीर तपासणीला सामोरे जाणाऱ्या कंपन्यांकडून अशा उदार देणग्यांमागील हेतूंबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आरटीआय कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी सामायिक केले आहे की मार्च 2018 ते जानेवारी 2024 दरम्यान 28,030 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले गेले आहेत, ज्याची देयके डिजिटल पद्धतीने आणि चेक आणि डिमांड ड्राफ्टद्वारे केली गेली आहेत. ही परिस्थिती लाच कशासाठी आहे याचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रवृत्त करते, विशेषतः जेव्हा पोलीस तपासाखाली असलेल्या कंपन्या भरीव देणग्या देतात. रिझर्व्ह बँकेने डिजिटल पद्धतींना प्राधान्य दिले असले तरीही एकूण व्यवहारांपैकी एक महत्त्वाचा भाग प्रत्यक्षरित्या आयोजित केला गेला. मग धनादेश आणि डिमांड ड्राफ्टद्वारे एवढी मोठी रक्कम का काढली गेली? गोडी मीडिया भारताच्या लोकशाहीला कमजोर करत आहे. बाजारापासून ते सरकारपर्यंत कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती मिळतात. देशातील सर्वात मोठा घोटाळा कव्हर करण्यासाठी त्याच्या न्यूजरूममध्ये सक्षम पत्रकार नाहीत हे शक्य आहे का? असण्याची शक्यता दिसत नाही. एकीकडे देशातील संपूर्ण प्रसारमाध्यमे ईडी आणि मोदींच्या भीतीने लपून सत्तेला बळी पडलेली असताना स्क्रोल, न्यूज मिनिट आणि रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे पत्रकार अथकपणे काम करत आहेत आणि स्वतःला धोकापत करत आहेत. निवडणूक देणग्यांशी संबंधित एक मोठा घोटाळा आम्ही उघड करत आहोत. हा घोटाळा कोणत्या कंपन्यांनी रोखे खरेदी केले, छापा टाकल्यानंतर किंवा धोरण बदलल्यानंतर आणि पैसे कोठे संपले हे उघड होते. तरीही याबाबतचे वृत्त दडपले जात आहे, म्हणून आम्ही तुम्हाला त्यांचे अहवाल आणि आमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करतो. ही लढाई किरकोळ नाही, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. एक काळ असा होता जेव्हा किरकोळ घोटाळ्याच्या बातम्या प्रत्येक घराघरात पोहोचायच्या, मात्र आज घरोघरी बातम्या पोहोचवणाऱ्या वाहिन्या चारही दिशांनी अडवल्या जातात. नमस्कार, मी रवीश कुमार.